पाठ पाच।
मराठी भाषा विविध पैलू। 12. मराठी भाषेच्या विविध बोली, एक झलक। गट 2, ग।
ग ही मालवणकडील मराठी। ही राजकन्या माझ्यासारखी दिसता काय रे? चानी विचारू लागली। मी चानीकडे एकदा आणि त्या पुस्तकातील राजकन्येकडे एकदा पाहिले आणि मग म्हणालो, चानी, या राजकन्येपेक्षाही तू चांगली दिसतेस। त्यावर चानी मनापासून हसली आणि विचारू लागली, खरंच रे, माका सुद्धा वाटता, या गावात माझ्या इतक्या देखणं माणूस नाही। माका काय वाटता माहीत असा? काय वाटतं तुला? माका वाटता आपण सुद्धा खंयच्या तरी राजा बरोबर लगीन करूचा।